हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषुधिमते च नमः तीक्ष्णेशवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पच्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेद्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च धीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थाय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला आज सांगणार आहे.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 1995 माया अपार्टमेंट्स संध्याकाळचे केंद्र. आजच्या केंद्रात स्वामींच्या आठवणी काही सादर सादर करीत आहेत. प्रथम सद्भक्त श्री नारायण वहाडणे सांगतायत, एकदा स्वामीजींना नमस्कार करताना मी म्हटलं, स्वामीजी मला अनामिक भीती वाटते हो. त्यावर स्वामीजींनी विचारले, कशाची भीती वाटते? यावर मला कशाची भीती वाटते हे काही सांगता येईना, परंतु मनावर सारखं दडपण असतं असं सांगितल्यावर स्वामीजींनी करुणेने माझ्या मस्तकावरून व पाठीवरून प्रेमळपणे हात फिरत म्हणाले, अरे कशाची आली आहे भीती? सर्व काही भगवंताच्या इच्छेने तर चालू आहे, तोच सर्व काही सांभाळतो आहे ना. मग प्रत्यक्ष यमराज जरी समोर येऊन उभे टाकले तरी अजिबात देऊ नकोस, छाती पुढे काढून ताट मानेने चालत राहा. एवढी दाढी वाढवलीस तुला पाहूनच यमराजासकट भीती घाबरून पळून जाईल. या तोंडाने आता काही बोलू नकोस, फक्त राम नाम किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणत राहायचे. तुकाराम महाराज म्हणतात तसे, चाल मोकळा केला तुला म्हण विठ्ठल वेळोवेळा, चाल मागे नको पाहू तुझं जवान आम्ही आहू. अशा या दिलाशाने मी खरोखर सावरलो आणि निर्भय मनाने वावरायला लागलो. यानंतर सद्भक्त श्री राजीव उर्फ नाना भावकर सांगतायत, स्वामीजींनी ब्युटी क्रॉस स्टोअर्स हे दुकान विकल्यानंतर निरनिराळ्या साधकांच्या घरी केंद्र सुरू झाली. भागेश्वर निवासातील खालच्या मजल्यावर स्वामीजींच्या बहिणीच्या म्हणजे सद्भक्त सौभाग्यवती सुशीबाई गुमासे यांच्याकडे एकदा केंद्र असताना माझे वडील तेथे आले. ते स्वामीजींना म्हणाले, आमचे जुन्नरला असलेल्या राम मंदिराला 100 वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करायचा आहे, त्यामध्ये आपले प्रवचन व्हावे ही विनंती करण्याकरता मी आलो आहे. तेव्हा आपण आपल्या सर्व शिष्यासह विद्यार्थ्यासह यावं अशी विनंती आहे हे त्यांचं वाक्य पुरे होण्याच्या आधीच स्वामीजी तात्ता म्हणाले, माझे कोणीही विद्यार्थी नाही, नीच या सगळ्यांचा विद्यार्थी आहे. ते ऐकून माझे वडील मात्र अवाक झाले. पुढील प्रसंगात साधकांचे मनोभाव स्वामीजी तात्काळ कसे पूर्ण करायचे हे सांगताना नाना म्हणाले, 83-84 वयाचे एक वृद्ध साधक अनुग्रहाच्या वाढदिवसाच्या पूजेसाठी मायामध्ये आले व म्हणाले की आता वयामुळे केंद्रात येणे जमत नाही. त्यावर स्वामीजी म्हणतात, काही हरकत नाही, घरी ध्यान नामस्मरण करताना. तर हो म्हणाले, आपल्या कृपेने ध्यान व नाम साधना ताजा आहे, परंतु भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनाची तळमळ काही पूर्ण होत नाही. या जन्मातच ती पूर्ण व्हावी असे वाटते. स्वामीजी कॉटवर पडूनच ऐकत होते. ते तात्काळ उठून बसले आणि त्या साधकाकडे एकटक मोठ्या करुणेने पाहत त्यांच्या पाठीवरून व डोक्यावरून मोठ्या प्रमाणे हात फिरत राहिले. तेव्हा त्या आजोबांचे डोळे अश्रूंनी डबडबले व म्हणाले, आता खरं दर्शन झालं, मी कृतज्ञ झालो, धन्य झालो म्हणून पायावर साष्टांग नमस्कार करते झाले. पुढच्या आठवणीत नामा म्हणतात, माझी बहीण चिन्मयी आई वडिलासह काशी यात्रेला जाऊन आल्यावर स्वामीजींच्या दर्शनाला आली. तेव्हा स्वामीजींनी तिला एक अभंग म्हणायला सांगितला. तेव्हा तिने वाराणसी यात्रेत जाईन, प्रयाग तीर्थ पाहिन, तीर्था स्नान करीन, परिनिवीत नव्हे ना, या विठोबाच्या पायीची वीजनी कई बा होईन, असा अभंग म्हटला. स्वामीजी ऐकत होते. अभंग झाल्यावर स्वामीजी एकदम उठून बसले व चिन्मयीला म्हणाले, दोन्ही हात पुढे कर. त्याप्रमाणे तिने दोन्ही हाताचे तळे जुळून पुढे केल्यावर स्वामीजींनी आपली कुंकुमाकार पावले अलगद तिच्या हातावर ठेवले व म्हणाले, आता पायीची वीज झालीस ना. चिन्मयीने गलवरून त्यांच्या रळणी मस्तक ठेवले आणि धन्यवाद. यानंतर सद्भक्त कांचनताई आठवणी सांगताय, एकदा प्रभाकडे पाद्यपूजा होती. एका सद्ग्रस्तांनी स्वामीजींना नमस्कार करताना एक सोन्याची सुंदर अंगठी भेट म्हणून दिली. स्वामीजींनी ती हातात घेतली, नीट निरखून पाहिली, फारच सुंदर आहे म्हणाले. मग त्या गृहस्थांना पुढे बोलावले व म्हटले, हात पुढे करा. त्याप्रमाणे त्यांनी स्वामीजी पुढे हात केला. तेव्हा स्वामीजींनी अतिशय प्रेमाने ही अंगठी त्यांच्या बोटावर घातली व म्हणाले, छान शोभून दिसते ही अंगठी तुमच्या हातात, माझी भेट म्हणून ठेवा तुमच्याकडे. असे स्वामीजींचे वैराग्यही विभवनीय दिसून आले. यानंतर सद्भक्त श्री विजय कुलकर्णी म्हणतात, साधकांचे जीवन ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही बाजूंनी कसे परिपूर्ण होईल याकडेही स्वामीजींनी कसे लक्ष घातले याविषयी माझ्याबाबत एक गजलेला प्रसंग सांगतो. एकदा स्वामीजींच्या घरी गेलो, त्यावेळी आपण विवाह वगैरे काही करायचा नाही असा माझा निश्चय होता. केंद्रात यायचे, भरपूर साधना करायची आणि एक साधक म्हणूनच जीवन जगायचे, बस असा निश्चयच केला होता. तो मी त्यावेळी स्वामीजींना स्पष्टपणे सांगितला. त्याच वेळी का सांगितला तर स्थळ यायला लागली होती आणि घरचे पण स्वामीजीकडे पत्रिका देऊन सल्ला मसलत करायला लागल्याचे कळाले होते. म्हणून याबाबत आता सोक्ष मोक्षच लावायचा या निश्चयाने मी स्वामीजींना स्पष्ट सांगितले. त्यावर स्वामीजी हसत हसत म्हणाले, अरे मी नाही का लग्न केले, ते माझ्या साधनेच्या कुठे आड आले. नाथांनी रामचंद्रांनीही लग्न केले, ते त्यांच्या कुठे आड आले. स्वामींनी एवढी मोठी उदाहरणे माझ्यासारख्या या कष्टीत साधकाला दिली, मी चक्रावरूनच गेलो. तेव्हा स्वामीजीच म्हणाले, हे बघ, मला वाटते तू लग्न करावंस, काय तुझं मत. यावर मी म्हटलं, माझी जी इच्छा आहे ती मी बोलून दाखवलेली आहे, यावर आपली तशीच इच्छा असेल तर मग मी तयार आहे. त्यावर ते लगेच म्हणाले, माझ्या पाहण्यातील एक चांगली मुलगी माझ्या वृत्तीची आहे, शुभांगिनी मये, ही मुलगी मला तुझ्यासाठी योग्य वाटते. मी म्हटले, आता आपण म्हणाल तसे. माझ्या एवढ्या होकारावर स्वामीजींनी तिला माझी माहिती सांगून तिचे मत विचारले असता ती म्हणाली, मला केंद्रातला मुलगा नकोच. तरी सुद्धा स्वामीजींनी चिकाटीने प्रयत्न चालू ठेवले. संध्याकाळी केंद्रात तिच्याबरोबर घरचे देखील आले. त्यांचे समक्ष स्वामीजींनी तिला स्पष्टपणे पुन्हा विचारले, तरीही ती नकोच म्हणाल्यावर स्वामीजींनी थोडा पवित्रा बदलला व म्हणाले, मग ही घे तुझी पत्रिका, तू आणि तुझे नशीब घाला गोंधळ. तुला पान तंबाखू खाणारा, सिगरेटी ओढणारा, व्यसनीत नवरा पाहिजे असेल तर ठीक आहे वगैरे बोलल्यानंतर मात्र ती बदलली. तिने होकार दिला व शेवटी आमचे लग्न स्वामीजींनीच ठरवले. बैठकीला ते स्वतःच हजर होते. मला आधीच माझ्या अपेक्षा विचारल्या तेव्हा मी काहीही नाही असे सांगितले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, बैठकीत कुणीही बोलायचे नाही, फक्त मी बोलणार. त्याप्रमाणे बैठकीत त्यांनी वधूकडील पालकांना विचारले, मग काय, किती टोळे घालणार, किती माणसे जेवायला वगैरे, आणि मकरंदला बसवले होते याद्या करायला. यादी झाल्यावर स्वामीजींनी दोघांच्याही सह्या घेऊन त्याचप्रमाणे तिच्या वडिलांची माझ्या वडिलांची सह्या घेऊन कागद अपेक्षात ठेवला आणि बैठक संपली. सद्भक्त जेवीताजी त्या घरी ही बैठक झाली. तेथेच खिचडी खाऊन कॉफी पिऊन आम्ही दोघे फिरायलाही गेलो. ते स्वामीजींच्या गादनेवरून तेच म्हणाले, आता दोघे जण मोकळेपणी जरा हिंडून फिरून या, म्हणून आम्ही गेलो. पुढचे सांगत नाही, पण स्वामीजींच्याच इच्छेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शुभमंगल झाले. लग्नातच घडलेला एक प्रसंग सांगतो. मी पुणे मनपात म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये बांधकाम इंजिनियर होतो. तेव्हा मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट वरून इंजिनियरला 2% कमिशन देण्याचा असा अलिखित नियमच होता. पण मी मात्र नकार देऊन काहीही घेत नसे. परंतु माझ्या लग्नात एकाने एक पाकिट दिले निनावी, त्यात काय आहे ते न पाहता इतर आयुर्वेदाच्या पाकिटाबरोबर ते घेतले. घरी गेल्यावर उघडून पाहिल्यावर त्यात 1 तोळ्याची सोन्याची अंगठी मिळाली. काय करावे कळेना, म्हणून मी ती स्वामीजीकडे नेऊन दिली व माझ्या दृष्टीने विषय संपला. पुढे 1.5 वर्षांनी खांडेकरांच्या घरातील दुपारच्या केंद्रात सौभाग्यवती शुभांगी गेली असताना नमस्कार करताना स्वामीजी म्हणाले, बघू तुझा हात, आणि ती अंगठी तिच्या बोटात घातली. जणू काय, अशा प्रकारे आलेल्या सुवर्णाचा दोष कलंक घालूनच ती अंगठी स्वामीजीने आमच्या कुटुंबात परत केली. कुठलीही लिप्तता न ठेवता स्वामीजीच ते करू जाणे. हरिओम तत्सत. श्रीराम
शिंदे अभंग म्हणा.
नामाच्या चिंतने प्रगटे पसार, नामाच्या चिंतने प्रगट पसार, असाल ते करा जेथे तेथे, असाल ते करा जेथे तेथे, असाल ते करा जेथे तेथे. नामाच्या चिंतने प्रगट पसार, नामाच्या चिंतने प्रगट पसार. सोडविन माझा स्वामी निच्छेसी, सोडविन माझा स्वामी निच्छेसी, प्रतिज्ञाही केली दासी आम्ही, प्रतिज्ञाही केली दासी आम्ही. सोडविन माझा स्वामी निच्छेसी, सोडविन माझा स्वामी निच्छेसी. गुण दोष पहाल कीर्तनी, गुण दोष पहाल कीर्तनी, प्रेमी चक्रपाणी वंश होय, प्रेमी चक्रपाणी वंश होय सोडविल माझा स्वामी निच्छयसी सोडविल माझा स्वामी निच्छयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही सोडविल माझा स्वामी निच्छयसी तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे रोकडे रोमांच कंठ दाटे तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निच्छयसी सोडविल माझा स्वामी निच्छयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही सोडविल माझा स्वामी निच्छयसी सोडविल माझा स्वामी निच्छयसी सोडविल माझा स्वामी निच्छयसी
हरि हरि गोपी आलाय का गोपी ये ना गोपी पुढे सद्भक्त गोपी नवीन सिंग आणि अजून एक पार्टनर बाबर बस हे एक एनर्जी टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतात. वॉटर मॅनेजमेंटच्या संदर्भात ही कंपनी काम करते. त्यांना या वर्षीचं आपल्या देशातलं अत्यंत प्रतिष्ठेचं असं सीआयआर कडून जे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या तर्फे नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट 2012 असा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फॉर मोस्ट इनोव्हेटिव्ह टेक्निक इन वॉटर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट SIBF सिस्टीम असं मला इथं लिहून दिलं नवीननी. मी म्हटलं हे ते सर्टिफिकेट आहे याला खूप महत्व आहे. यांच्याकडून होणाऱ्या कौतुकाला देखील खूप महत्व आहे. मी गोपीला असं सांगतो की या अवॉर्ड बद्दल आणि यांनी कसं सिलेक्शन यांची सिस्टीम आहे काय याच्याबद्दल आम्हाला थोडं तू सांगावं. आपल्या केंद्रात येणारी ही मंडळी असल्यामुळं त्यांचं विशेष कौतुक अर्थात आपल्या सगळ्यांना आहे.
सिस्टम क्या है वो बताना है समझे.
सिस्टम क्या है और आपको ये कैसे हासिल हुआ.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जैसे स्वामी जी ने भी बताया हम तीन कलीग हैं. हमने बेसिक जो है सिविल इंजीनियरिंग किया उसके बाद मास्टर्स इन एनवायरमेंटल इंजीनियरिंग ऐसे हमने किया. उसमें हमने काफी सारे जो स्टडीज एनवायरमेंटल इंजीनियरिंग यानी बेसिकली काफी बड़ा टॉपिक है. उसमें एक स्पेसिफिक टॉपिक जिसमें हमने कॉन्सेंट्रेट किया वो है वेस्ट वाटर ट्रीटमेंट जो हम मराठी में सांड पानी शुद्धिकरण ऐसे हम जैसे बोलते हैं उसका. और उसमें भी एक बाई लेन की तरफ से उसमें भी बहुत बड़ा टॉपिक है। उसमें हमने जो डोमेस्टिक वेस्ट वाटर और जो बायोडिग्रेडेबल वेस्ट वाटर यानी जो जीवाणु के साथ ट्रीट किए जा सकते हैं ऐसा भी वेस्ट वाटर का जो स्ट्रीम है उसके ऊपर हमने कॉन्सेंट्रेट किया और वो भी बहुत बड़ा फील्ड है वैसे देखा तो। और जो अभी प्रचलित हैं जो सिस्टम्स जो पहले से 100-150 साल से जो प्रचलित सिस्टम हैं बढ़िया सिस्टम्स हैं सारे बट वो सारे मैकेनाइज्ड सिस्टम्स हैं मशीन से चलने वाले और काफी सारा उसमें एनर्जी लगता है काफी स्किल लगता है। और वेस्ट वाटर ट्रीटमेंट यानी जो सांड पानी शुद्धिकरण जो है ओवर द टाइम हम देखेंगे तो उतना खास उसके ऊपर कॉन्सेंट्रेट नहीं किया गया। प्रोडक्शन और कैसे प्रोडक्शन बढ़ाया जाए कैसे प्रोडक्ट निकाला जाए इसी पे ज्यादा ध्यान दिया गया बिकॉज क्या है वेस्ट वाटर का उतना महत्व नहीं रहा ट्रीटमेंट का पहले। अभी काफी वाटर स्कैर्सिटी और ये सब जो इश्यूज हैं इसके कारण काफी उसको अभी क्या बोलते हैं डेवलपमेंट के साइड काफी लोग सोच रहे हैं अभी। तो जो मैकेनिकल सिस्टम और ये स्किल था पहले जो स्किल लगता था वो स्किल कभी देते नहीं थे बिकॉज प्रोडक्टिविटी के हिसाब से उसमें मिलता कुछ नहीं था वेस्ट वाटर ट्रीट करने के बाद। इस कारण क्या होता था ये स्किल और एनर्जी ये दोनों ना देने के कारण ये सिस्टम सारे फेल होते थे। तो जब हम एक 15-20 साल पहले जब हमने ये कंपनी स्टार्ट किया जस्ट आफ्टर आवर पोस्ट ग्रेजुएशन तो हमने सोचा था कि ऐसा कुछ तो सिस्टम निकाला जाए जहां पर स्किल और एनर्जी दोनों का ही रिक्वायरमेंट कम हो क्योंकि अगर जहां स्किल आया वहां पर फिर वो मैन पावर और एनर्जी जहां पर आया फिर वहां पर एनर्जी रिक्वायरमेंट उसकी कॉस्ट ये सब आते हैं। तो उस हिसाब से डेवलप किया गया इसको स्वामी जी ने अभी नाम बताया सॉलिड इमोबिलाइज्ड बायोफिल्टर SIBF सिस्टम ऐसा नाम है इसका। इसमें जो इक्विपमेंट की तरफ से जो यूज होता है सिर्फ पंप्स यूज होते हैं जो अदरवाइज काफी सारा मशीनरी यूज होता है जिसका काफी वेयर एंड टेयर होता है उसके जगह ये बहुत ऐसे नैसर्गिक जैसे बोलते हैं नेचुरल सिस्टम नेचुरल ट्रीटमेंट सिस्टम ऐसा एक किया जिसमें सिर्फ पंप्स यूज होते हैं और बाकी कुछ देखने की जरूरत नहीं पड़ती। तो ये जो इनोवेशन है इनोवेशन इन द सेंस किया गया है काफी साल पहले बट ओवरऑल जैसे आम एकदम थोड़ा सा नोन होने तक एक 60-70-80 इंस्टॉलेशन होने तक हमने काफी इस पे एज ए टीम इस पे सब किया और वर्क किया और फाइनली जब CII ने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री इसने जब ये किया अवार्ड के लिए किया तो हमने उसके लिए अप्लाई किया उसमें काफी स्क्रीनिंग हुआ और फिर हमको शॉर्टलिस्ट होने के बाद हेलो हमको इन्फॉर्म किया गया कि आप क्या करेंगे ऐसे इन्वाइट किया गया कि आप आ सकते हैं करके इसमें। तो वहां पे बताया गया कि अराउंड 200 ऐसे कुछ तो एप्लीकेशन में से स्क्रीन करके फिर हमको बुलाया गया ओवरऑल इंडिया में और फिर वहां पे एक प्रेजेंटेशन दिया गया फिर फाइनली एक वहां पे जो भी व्यूअर्स और जो भी 12 ऑल इंडिया में ऑल इंडिया बेस्ड 12 गेस्ट अपना जजेस थे इसके ऊपर तो उन्होंने फाइनली सेलेक्ट किया और वहां के भी जो भी डेलीगेट्स आए हुए थे उनका भी मत ये सब हुआ उसके बेसिस पे ये अवार्ड मिला।
आपल्या केंद्रातून हे केंद्रात ही मंडळी येतात याचाही अभिमान आहे। ही मंडळी इथं सेवा करत असतात आपल्या आपल्या क्षेत्रात कोण किती मोठा आहे हे इथं समजूनही येत नाही असं असल्यामुळे मी आज असं ठरवलं की हे आपल्या सगळ्यांना निदान माहीत व्हायला हवं। प्रश्न एक आहे राहळकर राम मंदिरातले आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनांवरून लक्षात असं आलं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहून व्यवहार करण्याची कला अवगत करून घ्यायची असेल तर निसंग होणं आवश्यक आहे. हे समजल्यापासून निसंग होण्याच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रवचन नुसतं ऐकलं जात नाही असं मला याच्यावरून लक्षात आलं. प्रवचन ऐकलं चांगलं वाटलं आणि गोष्ट संपली असं नाही, तर जे सांगितलं जातं त्याच्यावरून काही एक हिंट घेऊन आपण काय काय करू शकतो याच्यासंबंधी विचार सुरू झाला असं हे म्हणतात. काही पॉइंट दिलेत, सर्वांच्या ठिकाणी तोच आहे हे लक्षात ठेवून वर्तन करण्याचा अभ्यास सुरू केला. कंसात हे लक्षात ठेवूनच करावं लागतं आहे, कारण तशी जाणीव होत नाही. एका विशिष्ट विचार प्रक्रियेतूनच हे साधावं लागतं आहे, यालाच विवेक करणं असं म्हणतात का असं विचारलेलं आहे. ध्यानाच्या वेळी देह मन बुद्धीपेक्षा आपण वेगळे आहोत हा निश्चित अनुभव येतो. क्वचित कधीतरी काही क्षण एकरूप झाल्याचं समाधान मिळाल्यासारखं वाटतं. असं होतं तेव्हा संसारात असूनही अलिप्त आहोत, आत सद्गुरूंच्या सहवासात आहोत हा भाव चांगला टिकतो. परवाच्या रविवारच्या प्रवचनात आपण म्हणालात की आत्मा अकर्ता म्हणून मी अकर्ता एवढं समजलं तरी संसारातून असंग होणं सोपं होतं. या आपल्या सांगण्यामुळं खरंच हे चार दिवस खूप सहज गेले. आपण म्हणालात की सांख्य निष्ठेतलं एवढंच थेट आपल्या कामाचं आहे. हे ऐकून खूप हलकं वाटलं, कारण आपल्याला गीतेतलं नेमकं सगळं ऍट ए स्ट्रेच कळत नाही याचं कधी कधी दडपणच येतं. आता प्रश्न. मागच्या गुरुवारी सत्संगात अशा अर्थाचा एक प्रश्न होता की रमण महर्षी म्हणतात आपल्याजवळ जे आहे ते सगळे जे आहे त्या सगळ्याचा त्याग केल्यावर जो उरतो तो परमात्मा. यावर उत्तर देताना आपण म्हणालात सगळ्याचा त्याग म्हणजे मनाचा, चित्ताचा आणि अहंकाराचा त्याग करायचा, मग आपोआपच सगळ्याचा त्याग होतो. मनाचं अमन झालं किंवा व्यवहारकाळी मनाशिवाय राहण्याचा सराव केला की मनाचा त्याग होतो ना? मी देह नाही, मी शांत स्वरूप परमात्माच आहे असा भाव ठेवून आत राहून व्यवहार केला तर अहंकाराचा त्याग होतो का? आणि चित्ताचा त्याग कसा करायचा? निसंग होण्याच्या अजून युक्त्या सांगाव्यात ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. आपण माझ्याबरोबर सदैव असावं ही प्रार्थना, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. सर्वांच्या ठिकाणी म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी तोच आहे हे लक्षात ठेवून वर्तन करण्याचा अभ्यास सुरू केला. हे एका विशिष्ट विचार प्रक्रियेतून साधावं लागतं आणि यालाच विवेक करणं असं म्हणतात का असं विचारलेलं आहे. सर्वांच्या अंतर्यामी तो परमात्माच भरून राहिलेला आहे असं आपल्याला विवेक दृष्टीनेच पाहावं लागतं. आत्मा हा थेट पाहण्याचा विषय नसल्यामुळं विवेकाच्या प्रक्रियेनेच तो लक्षात घ्यावा लागतो, तो समजून घ्यावा लागतो. हे समजण्याच्या आधी दुसऱ्याच्या अंतर्यामी तो आहे एक चिठ्ठी आली आहे. आपल्या इथे येतात सद्भक्त विवेक देव यांना मनोगत सांगायला सांगितलं होतं ना असं मला आठवण करून देणारी एक चिठ्ठी आली आहे. पण विवेक देवांनी मला असं सांगितलं की ते सध्या खूप गडबडीत आहेत आणि त्यांना जेव्हा त्यांची थोडी गडबड कमी होईल तेव्हा ते मला सांगतील आणि मनोगत त्यांचं ते व्यक्त करतील. एका उपप्रश्नाचं उत्तर दिलं. बरोबर आहे ना? मी हे वाचून अशा करता दाखवलं की ही देखील गोष्ट चांगली आहे. एखाद्याला मी जर विसरलो तर असं नको व्हायला म्हणून ही आठवण करून दिली. ही आठवण करून दिली ही चांगलीच गोष्ट आहे. मधली गोष्ट त्यांना माहीत नसल्यामुळं केवळ, पण कधी कधी मी जेव्हा असं विसरेन तेव्हा त्या आलेल्या व्यक्तीचा विरस देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळं ही गोष्ट मला भावते. सर्वांच्या अंतर्यामी तो परमात्माच भरून राहिलेला आहे असं पाहण्यासाठी आपली जी तयारी हवी त्या तयारीमध्ये प्रथम आपल्या अंतर्यामी परमात्मा आहे असं उत्तम चिंतन आपल्याकडून घडावं. हे चिंतन देखील ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये असं असावं आणि हे चिंतन देखील होण्यासाठी आपण स्वरूप समाधान ज्याला म्हणतात ध्यानानी स्वरूपाच्या ठिकाणी समरस होण्याचा प्रयत्न, ध्येयाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न असं करणं आवश्यक आहे. सर्वांच्या अंतर्यामी त्याला पाहण्याच्या आधी आपल्या अंतर्यामी तो समजतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. आणि तेही यांनी दुसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलेलंच आहे की ध्यानाच्या वेळेला देह मन बुद्धीपेक्षा आपण वेगळे आहोत हा निश्चित अनुभव येतो असं ते म्हणतात. क्वचित कधीतरी काही क्षण एकरूप झाल्याचं समाधान देखील मिळाल्यासारखं वाटतं. ही जी ध्यानाच्या वेळेला स्वरूपाशी स्वरूप स्थितीशी जी समरसता आहे त्या समरसतेमुळं आपण आत्मस्वरूप आहोत हा विवेक करणं इतर वेळेला जेव्हा आपण देह म्हणून वावरत असतो ध्यानातून उठल्याबरोबर परिस्थिती बदलते. आपण देह अशा निश्चयानेच आपले व्यवहार लगेच सुरू होतात. आत्मबुद्धी निश्चयाची तेच दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरो नये हे ताबडतोब विसरलं जातं आणि आपण देह या भावनेवर येऊनच आपले व्यवहार सुरू होतात. हीच आपली खरी अडचण आहे. असं असल्यामुळं हा जो विवेक आहे या विवेकामध्ये देखील पहिला विवेक उठल्यानंतर ध्यानातून आपण देह मन बुद्धी नाही, आपण देह मन बुद्धीच्याही बुडाशी अधिष्ठान भूत असणार सच्चिदानंद आत्मतत्व हे माझं खरं स्वरूप आहे अशा प्रकारचंच अनुसंधान, अशा प्रकारचा सोहमबोध, सोहमबोधाचा विवेक हाच प्रथम अभ्यास म्हणून करायचा आहे. आणि या अभ्यासाच्या बरोबरीनी जेव्हा जेव्हा दुसऱ्या प्रकृतीशी संबंध येतो तेव्हा आत आपण परमात्मा स्वरूप आहोत हे लक्षात ठेवून मग दुसऱ्याच्या अंतर्यामी परमात्मा आपण पाहायचा आहे. आपल्या अनुग्रहाच्या मंत्रांमध्ये देखील हंस हंसे तियो ब्रुयात हंसो नाम सदा शिवा नावाचा एक श्लोक आहे. मी तोच आहे, मी तोच आहे अशा प्रकारचा अनुसंधान जो सतत राखत राहतो तो तेच होऊन राहिल्याखेरीज राहणार नाही. तसंच ध्यानातून उठल्यानंतर ध्यानात जो प्रत्यक्ष आत्मस्वरूपाचा प्रत्यय आलेला असतो ते रूप मी सर्वांच्या अंतर्यामी पाहतो असा विवेक देखील सांगितलेला आहे. खरं म्हणजे सोहम ध्यान ध्यानातून उठल्यानंतर ध्यानाच्याच प्रकाशात विश्व पाहण्याचा अभ्यास करणं, प्रभू पाहण्याचा अभ्यास करणं, परमात्मा पाहण्याचा अभ्यास करणं, तशी दृष्टी ठेवणं, तसं लक्षात ठेवणं आणि हे लक्षात ठेवायला जो निघालेला आहे त्यांनी देहबुद्धीवर कदापि न येता तोच मी आहे असं वारंवार चिंतन करणं असं या विवेकाचं स्वरूप आहे. साधना हा प्राथमिक विवेक आणि साधनेतून उठल्यानंतर साधनेच्या प्रकाशामध्येच जीवन जगणं हा त्याच्यानंतर असणारा महत्वाचा विवेक. साधनेचा जो वेळ आहे तो इतर वेळेच्या तुलनेनी साधारणपणाने 10% वेळ जर साधनेला कोणी दिला 24 तासातल्या म्हणजे 2.5 तास साधनेत जर वेळ दिला तर उर्वरित 90% जो वेळ आहे 22 तासाचा तर तो इतर व्यवहारामध्येच राहणार. आणि हे इतकं प्रपोर्शन ठीक आहे, चालेल. साधनेच्या अथवा उपासनेच्या ध्यानाच्या प्रकाशामध्ये व्यवहार करणं हे आपल्याला जमवायचं आहे. साधनं जमवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो, पण आपला प्रयत्न साधनं जमवण्यातच इतका खर्ची पडतो की साधनेच्या प्रकाशामध्ये परत व्यवहार करणं हा पुढचा अभ्यास करणं वर्षानुवर्ष राहून जातं. कधीतरी थोडी बहुत आठवण येते राहते इतकंच आपलं घडत राहतं. त्यामुळे कसोशीनी जर आपण ध्यान आणि ध्यानाच्या पश्चात आपण परमात्म स्वरूप आहोत अशा प्रकारचं वारंवार स्मरण आणि आपल्याला ज्या ज्या व्यक्ती दिसतील त्यांच्या आत हृदयात निसर्गाच्या डोळ्यात व्यक्तींच्या डोळ्यात प्राणीमात्रांच्या डोळ्यात आत परमात्मा आहे अशा भावनेने पाहायला शिकणं तर ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. यांनी या गोष्टीने आपण आपोआप वेगळे होऊन जातो. आपली इंद्रिय जो स्वीकार करत असतात, मन ज्याचा स्वीकार करत असतं ते जगत असतं. जगताचा विश्वाचा म्हणून विषयाचा आपण सतत स्वीकार करत असतो, पण आपण आत्मचिंतनामध्ये असू तर आपोआपच या इंद्रिय ज्याचा स्वाभाविक स्वीकार करतात त्याचा त्याग घडतो. परवाच्या रविवारच्या प्रवचनात आपण म्हणालात की आत्मा अकर्ता म्हणून मी अकर्ता एवढं समजलं तरी संसारातून असंग होणं सोपं होतं. जी अर्जुनाला सांख्य बुद्धी भगवंतांनी सांगितली त्याच्यात अर्जुनाने घेण्यासारखं एवढंच होतं की आत्मा अत्यंत अकर्ता आहे, तो अज आहे, अव्यय आहे, तो शस्त्रांनी तुटत नाही इत्यादी, आणि तो अकर्ता आहे. आत्म्याचं अकर्तृत्व म्हणजे तुझं अकर्तृत्व तू लक्षात घे. शरीर कर्म करेल पण तू सर्व कर्मांपासून वेगळा आहेस, तू देहापासून देखील वेगळा आहेस, तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस. अशा प्रकारे भल्या मोठ्या सांख्य तत्वज्ञानामधून देखील मी असं रविवारच्या प्रवचनात म्हटलेलं होतं की ते पुष्कळ असेल सांख्य तत्वज्ञान. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाहा अजहा नित्यहा शाश्वतहा अयम पुराणहा. पण एवढं समजलं तरी पुष्कळ आहे, कारण आत्ता आपण मृत्यूला घाबरतो हे खरं आहे. जरी आत्म्याचं लक्षण असलं तो शस्त्रांनी तुटत नाही तरी देखील आपल्याला जर जखम झाली आणि रक्त व्हायला लागलं तर आपण घाबरतो, ही वस्तुस्थिती आहे. असं असल्यामुळे ते तत्वज्ञान आहे, आपलं जे जीवन आहे त्या जीवनात आपली परिस्थिती अशी आहे. आत्मविषयक तत्वज्ञानातून आपण अकर्ता एवढं समजलं तरी देखील पुष्कळ आहे. तेवढंच खरं म्हणजे आपल्याला समजावं, त्याच्यातून मग पुढच्या गोष्टी आपोआप समजतील. एरवी पढवलेल्या पोपट्यासारखी आपली परिस्थिती होईल, त्याचा उपयोग काही होत नाही. स्वामीजी सांगायचे की एकाने सोहम सोहम म्हणणारा पोपट विकत आणला, पोपटाच्या बाजारात गेला आणि तिथून बाकीचे पुष्कळ होते मिठू मिठू म्हणणारे, तर त्या सगळ्या पोपटांना सोडून ज्या पोपटाला सोहम म्हणायला शिकवलं होतं तो पोपट खरेदी केला. आणि तो पोपट कोणीही दिसलं की सोहम सोहम म्हणून जोर जोरात ओरडायचा. मी नुकतीच एक पुलंनी सांगितलेली गोष्ट वाचली पशु आणि पक्षी याच्यावर, तर पोपट मुळीच बोलत नाही अशा याच्यावर त्यांनी अतिशय भास आहे. पोपट बोलतोय, पोपट कोण म्हणतो पोपट बोलतो. आणि त्यांच्या चाळीत राहणारा चाळीत मालकाचा पोपट बोलत असे आणि जेव्हा तो मुळीच बोलत नाही असं म्हणाले तेव्हा त्यांना कशी चाळ सोडायला लागली त्यांच्या या बोलण्यावरून, असं त्यांनी मोठं रसभरित वर्णन केलंय. पण काही म्हणा पोपट बोलत नाही असं ते म्हणतात, पण सोहम सोहम म्हणणारा पोपट हा त्याने विकत आणला. तो विकत आणला आणि कोणीही व्यक्ती दिसली की तो सोहम सोहम म्हणून ओरडत असे. हा पोपट अर्थात इतर पोपटांपेक्षा महाग होता. समजा इतर पोपट 500 रुपयाला मिळत असतील तर याची किंमत 2500 होती, कारण हा सतत बोधाची आठवण करून द्यायचा. पण एकदा पोपटाचा पिंजरा धुण्याच्या निमित्ताने त्याचं दार वगैरे उघडलं, तो सगळा स्वच्छ केला आणि दार बंद करण्याचं राहून गेलं आणि त्या पोपटावर सोहम म्हणणाऱ्या लक्ष ठेवणाऱ्या एका बोक्यानी त्या पोपटाला पकडला, तेव्हा स्वामीजी म्हणायचे की त्याचं सोहम सोहम कुठल्या कुठं पळून गेलं. मग नेहमीसारखं कॅ कॅ सुरू झालं. त्यामुळं सांख्य तत्वज्ञान जरी भरपूर असलं तरी सुरुवात आपण कुठून करायची तर आत्म्याचं अकर्तृत्व पाहणं इतपत आपल्याला सुरुवात करता आली तरी पुष्कळ झाली. तसंच कर्मयोग हा खूप मोठा असला, खूप मोठा आहे. कर्मामध्ये अधिकार आहे, स्वधर्म कर्म हे करायलाच पाहिजे, फळाकडे लक्ष देऊ नकोस, किती गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. तसंच नियत कर्मच केवळ कर, प्राप्त कर्म वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म केवळ कर, तरी देखील आत्म्याचं म्हणजे जसं फलभोक्तृत्व, फलभोक्तृत्वाचा त्याग ही महत्वाची गोष्ट कर्मयोगातली आपण सतत लक्षात ठेवत जर जमवत गेलो तर चांगलं. बाकी कर्मयोग हा आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचा आहे, पण आत्म्याचं अकर्तृत्व हे सांख्य निष्ठेतून आणि फलभोक्तृत्वाचा त्याग किंवा आपण अभोक्ता आहोत असं कर्मयोगातून लक्षात येणं, म्हणून कर्म करताना आपण अभोक्ता आहोत हे लक्षात येणं आणि कर्म करत असताना आपण अकर्ता आहोत असं आत्मविषयक तत्वज्ञान लक्षात येणं, या दोन्हीची सांगड होऊन बुद्धीला समत्व प्राप्त होतो. ते सांगत असताना मी त्याच्यावर निरूपण आता करत नाहीये. मी जेव्हा म्हणालो की आत्मा अकर्ता म्हणून मी अकर्ता, हे थेट आपल्या उपयोगाचं हे 4 दिवस सतत स्मरणात राहिल्यामुळं पुष्कळ दडपण कमी झालं असं ते म्हणतात. आता प्रश्न असा की गुरुवारच्या मागच्या सत्संगात अशा अर्थाचाच एक प्रश्न होता. रमण महर्षी म्हणतात आपल्याजवळ जे आहे त्या सगळ्याचा त्याग केल्यावर जो उरतो तो परमात्मा, यावर उत्तर देताना आपण म्हणालात सगळ्याचा त्याग म्हणजे मनाचा, चित्ताचा आणि अहंकाराचा त्याग करायचा, मग आपोआपच सगळ्याचा त्याग होतो. मनाचं अमन झालं किंवा व्यवहारकाळी मनाशिवाय राहण्याचा सराव केला की मनाचा त्याग होतो ना? होतो. ध्यानामध्ये मनाचा त्याग होतो आणि व्यवहारकाळी मनाचा त्याग करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या आहेत. त्याच्यामध्ये मनाखेरीज व्यवहार करण्याचा प्रयत्न करणं, काही वेळेला हे जमतं. जसं तुम्ही घरातून इथं येत आहात तेव्हा मनाखेरीज येऊ शकता, प्रत्येक वेळेला जमणार नाही. काही कर्म अशी आहेत की त्याच्यात मनाची इन्व्हॉल्वमेंट ही लागते. तुम्ही बोलता आहात तेव्हा मनाची इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे, तेव्हा मनाखेरीज बोलता येणार नाही. पण तुम्ही पोळ्या करता आहात तेव्हा मनरहित स्थितीत पोळ्या करू शकता, पण तुम्हाला भाजीमध्ये क्रमाने तिखट मीठ आणि आमच्या स्वयंपाकात गुळ घातला जातो म्हणून गुळाचं तुम्हाला सांगतो. काय जे असेल ते मसाला हे जे घालायला लागतं तर ते मात्र मनरहित होऊन घालता येणार नाही, कारण तुम्हाला अप्लायच करावं लागेल. आता काय घातलं आणि काय घातलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो की मनरहित राहण्याचा सराव हा काही क्रियांच्या बाबत शक्य आहे, उरलेल्या क्रियांच्या बाबत नाही. मग उरलेल्या काही क्रिया नामस्मरणपूर्वक तुम्ही करू शकता, मनरहित जशा करू शकता, तसं जिथं मनाचा संबंध नाही अशा ज्या क्रिया आहेत त्या मनरहितही करू शकता, नामस्मरणासहितही करू शकता, चिंतनासहित म्हणजे आत्मचिंतनासहितही करू शकता, पण या मोकळ्या क्रिया आहेत जिथं मनाची आवश्यकता नाही अशा क्रिया आहेत. मात्र बोलत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना, बुद्धीचा वापर करत असताना तुम्हाला मनरहित होऊन करता येणार नाही. अशा वेळेला महाराज म्हणत असत की कर्माच्या प्रारंभी आत्मस्वरूपाचं स्मरण करावं, तसं सकाळी ध्यानाच्या वेळेलाच केलेलं असतं, तरी देखील थोडंसं स्मरण करावं, कर्माला प्रारंभ करावा, आणि जे काही कर्म झालं तर त्या कर्माचा करता मी नाही एवढं लक्षात घ्यावं, असं मनाने लक्षात घ्यावं. नंतर लक्षात घेतल्यानंतर कधी कधी असंही होऊ शकेल की कर्म करताना देखील जणू एखादं नाटक चाललेलं आहे किंवा वरवरची गोष्ट चाललेली आहे, अभिनय चाललेला आहे, अशा पद्धतीने देखील कर्म घडणं शक्य आहे. देह तरी वरिचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. ज्यांना अशा प्रकारे कर्म करावी लागतात, आपली बुद्धी वापरून जिथं बोलण्या चालण्याचा संबंध आहे तिथं, तर त्यावेळेला कर्माच्या आधी आणि कर्म झाल्यानंतर हे कर्म बुवा ईश्वरार्पण आहे, या कर्माचं जे फळ आहे तर ते फळ देह मन बुद्धीला मिळेल, मी त्याच्यापासून अलिप्त आहे, अशा चिंतनामध्ये परत यावं. मन हे जेव्हा जेव्हा वापरायला लागेल तेव्हा जरूर वापरावं, बुद्धी जेव्हा जेव्हा वापरायला लागेल तेव्हा जरूर वापरावी, त्याच करता ती दिलेली आहे, त्यामुळे नेहमी ती युक्ती उपयोगाला येणार नाही, पण जेव्हा त्याचा वापर करायचा आहे तेव्हा ती ईश्वर शरण असली पाहिजे किंवा आत्मशरण असली पाहिजे. म्हणून सुरुवातीला आठव करावा, नंतर आठव करावा. मी देह नाही, शांत स्वरूप परमात्माच आहे असा भाव ठेवून आत राहून व्यवहार केला तर अहंकाराचा त्याग होतो. या अहंकाराबद्दल मी फार शेवटी बोलेन बर का. आणि चित्ताचा त्याग कसा करायचा असं विचारलेलं आहे. आपल्या पशी त्याग करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे शुद्ध स्वरूप अशा मला व्यवहार करण्यासाठी म्हणून मिळालेल्या गोष्टी. त्या स्थूलमानाने तीन सांगितल्या जातात, एक म्हणजे देह, दुसरं मन आणि तिसरी बुद्धी. पण देह म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्या व्यतिरिक्त देखील आणि काही गोष्टी आहेत, त्या कार्यावरून किंवा लक्षणावरून समजतात. ते म्हणजे अंतःकरण, चित्त. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि अहंकार असं हे पंचक समजलं जातं. याच्यातल्या मनाचा त्याग हा ध्यानानी होतो, नामस्मरणानी होतो, चित्ताचा त्याग ध्यानानी होतो, आणि चित्त हे चैतन्य स्वरूप आहे अशा चिंतनानी होतो. अंतःकरण वृत्ती म्हणूनच त्याचा उल्लेख केला जातो. वृत्तींच्या त्यागाबरोबर अंतःकरणाचा त्याग होतो, पण एरवी अंतःकरण अत्यंत शुद्ध असणं ही गरजेची गोष्ट राहते. म्हणून दैवी गुणांचं चिंतन जर सतत असेल तर अंतःकरण शुद्ध राहतं. अंतःकरणाचा तसा त्याग जरी करता आला नाही तरी ते परमार्थ विरोधी असता कामा नये एवढीच दक्षता घ्यायची. अशा तऱ्हेने मन झालं, चित्त झालं, अंतःकरण झालं, बुद्धी आणि अहंकार, याच्यामध्ये बुद्धी हिचा देखील त्याग करता येत नाही. उलट अत्यंत शुद्ध, सूक्ष्म आणि अग्र झालेल्या बुद्धीतच परमात्मा प्रकाशमान होतो. फक्त बुद्धीने अहंकार सोडण्याची गरज आहे. अशा रीतीने बुद्धी आणि अहंकार याचा सर्वात शेवटी उल्लेख करावा लागेल. बुद्धीला देखील माझी बुद्धी असा अहंकार जी चिकटून ठेवते त्याच्याऐवजी जसं माझी बुद्धी आणि बुद्धी याच्यात फरक आहे, प्युअर इंटलेक्ट आणि माझी बुद्धी याच्यात फरक आहे, म्हणून मद बुद्धी हा बुद्धीचा अहंकार सोडण्याचा फक्त प्रश्न आहे. हा बुद्धीचा अहंकार ध्यानानी, चिंतनानी, नामस्मरणानी अशा पर्यायानी केलेल्या क्रियांमुळेच बुद्धीचा अहंकार जातो. बुद्धी ही आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये परमात्माच दाखवते, बुद्धीतच परमात्म्याचा प्रकाश पडतो. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शीभिः, असं जे म्हटलेलं आहे तेव्हा बुद्धी देखील पाहते असं नाही तर बुद्धीच प्रकाशित होते, बुद्धीतच आत्म्याचा प्रकाश होतो. बुद्धी आणि आत्मा याच्यामध्ये जणू पडदा अतिपातळ असा आहे नाही असा. सर्वात सोडायला कठीण जर काही असेल तर अहंकार. हा अहंकार देखील सोडायचा नसून जो अहंकार देह मन बुद्धीच्या अंगाने पडलेला आहे तो शुद्ध स्वरूपामध्ये प्रतीत यायला लागला म्हणजे झालं. मी स्त्री, मी पुरुष, मी इतक्या इतक्या शिक्षणाचा, अहंकाराची जी विविध रूप आहेत ती देह मन बुद्धीच्या बाजूला पडलेली असतात. ती तिथून जर सगळी काढून घेतली तर शुद्ध स्वरूपात जो अहंकार उरतो तो अहंकार म्हणजे परमात्माच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मूळ अहंते वेठलो, मूळ अहंता म्हणजेच परमात्मा, या परमात्म्याशी आम्ही निगटलो, सैंग आम्हीच दाटलो, लपलो ना प्रगटलो कवणे ठाई. म्हणून अहंकार त्याग ही जी गोष्ट आहे तर ती देहबुद्धीच्या अहंकाराचा त्याग आणि आत्मबुद्धीचा स्वीकार. याही ठिकाणी आत्मा आणि बुद्धी हे एकत्रित शब्द वापरलेले आहेत कारण ते तसे जवळजवळच आहेत. शुद्ध चैतन्याला व्यवहार करण्यासाठी म्हणून जन्माला आला आणि देह घेऊन जन्माला आला तर जेवणाची आवश्यकता आहे, खाण्याची आवश्यकता आहे, जेवण खाण मिळवण्यासाठी कर्म करण्याची आवश्यकता आहे, कर्म नीट होण्यासाठी बुद्धीची मनाची आवश्यकता आहे. त्यामुळं एकूण जगण्यासाठीच या सगळ्याची आवश्यकता आहे. ज्याचा आत्मदर्शनात त्याग करायला सांगितलेला आहे त्या सगळ्याची आपल्या अस्तित्वाकरता आवश्यकता आहे. असं असल्यामुळं त्याच्या त्यागाचा अनुभव करणं आणि या गोष्टी आपल्या जवळ असतानाच, कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत या गोष्टी जवळ राहणारच, कितीही मोठा पुरुष झाला तरी. अगदी रामकृष्ण असं म्हणत म्हणायचे की कुणीही जरी झाला तरी काहीतरी मी हा शिल्लक राखावाच लागतो म्हणायचे. कोणी भक्तीचा मी, कोणी ज्ञानाचा मी, कोणी वैराग्याचा मी, असा धरून राहतो. कारण शुद्ध स्वरूपात जो मी आहे तो देह सोडूनच देईल. जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात या मीला सतत अनुभवण्याची जेव्हा अपेक्षा निर्माण होते तेव्हा महात्मे देह सोडून देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेली जी समाधी आहे ती मानसिकता निर्माण होते, त्यामुळं फार उंचीवर गेल्यावर देखील तिथं काही बुद्धी, काही मन, काही चित्त हे उपस्थित राहतच. सोडून देण्याची जी गोष्ट चालली आहे ती आपल्या आत्मदर्शनाच्या किंवा स्वरूपाच्या अनुसंधानाच्या आड येणाऱ्या मनाची, स्वरूपाच्या अनुसंधानाच्या आड येणाऱ्या चित्ताच्या चिंतनाची. चित्त हे विषयाचं चिंतन करतं त्याची अडचण आहे. विषयाखेरीज चित्ताला चिंतन क्षमता जर असेल तर आत्मस्वरूपाचं चिंतन करायला लावणं ही गरजेची गोष्ट आहे आणि हेही 2-3 तास साधनेचे आणि उरलेल्या वेळामध्ये याच्या प्रकाशात याचाही सर्वसाधारण अर्थ असा आहे, सर्वसाधारण असं मी म्हणतो की हे सहज घडावं. आणि जर मुद्दाम घडवत असाल साधना म्हणून तर काही वेळ मुद्दाम घडवावं आणि काही वेळ अतिशय सहज राहावं, कारण हे घडवण्याचं देखील येणारं दडपण तुम्हाला सोसणार नाही. सतत जर घडवण्याचा प्रयत्न करायला लागलात तर येणारं दडपण तुम्हाला सोसणार नाही, सहन होणार नाही. म्हणून त्याचंही प्रपोर्शन जर 10 मिनिटं तुम्ही तीव्रतेने घडवण्याचा प्रयत्न केलात तर 2 तासातले 10 मिनिटं असं मी सांगेन. उरलेली 110 मिनिटं सहज राहा आणि त्या 10 मिनिटं तीव्र चिंतनाच्या प्रकाशात जसं जमेल तसं राहा. थोडेसे संसारी राहिलात तरी चालेल, थोडेसे विषयी राहिलात तरी चालेल. एकदम असे शुद्ध होण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्या प्रत्येकाच्या मनाला ते सहन होईल असं नाही, प्रत्येकाला ते झेपेल असंही नाही. कधी कधी या अशा तीव्र प्रयत्नांनी जमतंय असं वाटू लागताना औदासीन्य येईल, आपल्याला जमत नाही असं लक्षात येईल, कारण नैसर्गिक प्रेरणांच्या ते विरोधी राहील. परमार्थच नको असं वाटायला लागेल, एखाद्या वेळेला तुम्ही बंडखोर होऊन जा. असं असल्यामुळे हा अभ्यास थोडा करायचा आणि उरलेला वेळ मोकळा द्यायचा. त्या मोकळ्या वेळात तुम्ही जसे आहात ना तितका परमार्थ तुमच्या ठिकाणी रुजलेला आहे. ठीक आहे, कमी रुजलेला दिसेल, तरी देखील विपरीत परिणाम होऊ देऊ नका. थोडासा रुजलेला दिसेल, जेवढा दिसेल तेवढ्या आता तुम्ही आहात. हे ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळे याला वेळच लागेल, इथं घाई करून चालणार नाही. आणि अनावश्यक घाई करण्याचं तसं कारणही नाही. जर तसं केलं तर जीवनातले स्वाभाविक आनंद घेण्यासाठी म्हणून तुम्हाला जे मन चित्त बुद्धी अंतःकरण मिळालेलं आहे तर त्याला तुम्ही फार कृत्रिमतेने हाताळल्यासारखं देईल. त्यामुळे धर मुलाशी बोलण्यासारखं किंवा पतीशी पत्नीशी बोलण्याचं समाधान देखील गमावाल, साधी सांसारिक सुख देखील गमावाल आणि परमार्थिक सुख मिळवण्याचं देखील एक मोठं दडपण तुम्हाला येईल, तुम्हाला ते जमत नसल्यामुळं. म्हणून थोडा वेळ तीव्रतेने आणि बराच वेळ सहज राहण्याचाच अभ्यास करा असं मी तुम्हाला सांगेन. निसंग होण्याच्या अजून युक्त्या सांगाव्यात असं म्हटलेलं आहे. मनापासून वेगळं होणं, चित्तापासून वेगळं होणं, अंतःकरण तर शुद्ध होणं, चित्त शुद्धी होणं, अंतःकरण शुद्ध होणं, अंतःकरणापासून वेगळं व्हायचं नाहीये. बुद्धीला आत्मबोध प्राप्त होतो, बुद्धीच्या ठिकाणी असणारा अहंकार काढून टाकणं असं असल्यामुळं मनाशीच त्याचा संबंध येतो. निसंग होण्यासाठी मनाशीच जास्त संबंध येतो, इंद्रियांशीही येतो. पण जर मन अनुकूल नसेल, मन जर वेगळ्या ठिकाणी असेल तर इंद्रिय काही करू शकत नाहीत. त्या तऱ्हेने इंद्रिय संयमन देखील खूप जपून वापरा, मनावरच जास्त लक्ष देऊ, कारण इंद्रियांनी जास्त तडातोडी केली आणि मन जर विषयांमध्येच घुटमळत असेल तर एक चमत्कारिक परिस्थिती देहात आणि मनात निर्माण होईल. त्यामुळं सर्वात जास्त विचार करू तो मनाचा, त्याच्या खालोखाल इंद्रियांचा. पण साधक असताना तो एक मर्यादित जीवनच जगत असतो, किंवा मर्यादित जीवन जगणं त्यांनी अपेक्षित आहे आणि तेवढ्या मर्यादित जीवनामध्ये इंद्रियांना मोकळीक देखील आहे. न्याय धर्म्य नीतीला मान्य अशी तेवढी मोकळीक इंद्रियांना आहे. त्यामुळे इंद्रिय नियमनाचा देखील जास्त बाऊ नको करायला. म्हणून सगळा विचार फक्त मनाकरता आहे असं मागच्या सत्संगात मी सांगितलं, मनाकरता आहे. आपल्या जवळ असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याग म्हणजे संघाचा त्याग. आपल्या सर्वात जवळ असणाऱ्या गोष्टींमध्ये त्याग करण्यासारखी प्रधान वस्तू मनच आहे. म्हणून मनाचा त्याग ज्या ज्या गोष्टींनी होईल त्या खूप युक्त्या नाहीच आहेत. असं नाहीये की 50 गोष्टी युक्त्या म्हणून आहेत, नाहीच आहेत तशा. ध्यानामध्ये त्याग घडतो, नामस्मरणामध्ये घडतो, बाकी पूजा मन लावूनच करावी लागते, चिंतनामध्ये चिंतनानी मनाचा त्याग होतो. म्हणजे आपण मनाचा त्याग करतोय असं चिंतन केल्यामुळे मनाचा त्याग होतो. चिंतनात देखील मनरहितता प्राप्त होते, चित्त चैतन्याशी समरस होतं. बाकीच्या ज्या असतील त्या तुम्ही तुमच्या जोपत्यात तुमच्या प्रतिभेनी अवलंबायच्या अशा गोष्टी आहेत. जसं मी म्हणतो, भाजी चिरताना नामस्मरण पूर्वक चिरा किंवा चिंतन पूर्वक चिरा किंवा मनाखेरीज चिरा, असं हे भाजी चिरणं आहे तर त्याच गोष्टी सगळीकडे लावता येतील. म्हणून खूप युक्त्या नाहीयेत आणि मनाचा त्याग करण्याकरता अजून खूप युक्त्या समजायला पाहिजेत अशीही गोष्ट नाहीये. निस्संग होण्यासाठी युक्त्या, निस्संग होण्यासाठी मनाचा त्याग हीच मुख्य युक्ती. बाकी अंतःकरण निर्मळ होणं हळूहळू आपल्या शुद्ध कर्मांनी. म्हणून आपण आत्मा अकर्ता हे लक्षात राहिल्यामुळं, अर्थात आपण देह मन बुद्धी नाही असा निश्चय हळूहळू पक्का होतो. आपण कर्माचा भोगता नाही, कर्म आपण अभोगता आहोत असं लक्षात आल्यामुळं देखील या कर्माचा किंवा कर्मफळाचा जो भोग आहे तर तो भोग आत्म्याला मिळणं शक्य नाही असं म्हटल्यामुळं मग मनही हळूहळू कर्मफळापासून अलिप्त व्हायला सुरुवात होते. खूप हळू हे घडतं. स्वामीजी, आपण माझ्याबरोबर सदैव असावं, मी सदैव राहणारच, मी तुमच्याबरोबर सदा सर्व काळ आहे. तुम्हाला ही जी आठवण होते ही आठवण देखील शब्दांची होत नाही तर स्वामीजींसहित ही आठवण तुम्हाला होते असा मला विश्वास आहे. तुम्हाला नुसती आठवण नाही होत. जसे बाकीचे विषय आपण शिकलो, मी अकाउंटन्सी शिकलो तर शिकवणाऱ्याची आठवण नाही होत. अकाउंटन्सीची जी मुख्य प्रिन्सिपल्स आहेत त्याची आठवण होते. पण हे आचरताना तुम्हाला जे करायचं आहे त्याची आठवण होते आणि माझी आठवण होते असा मला विश्वास आहे, कारण मलाही तसंच होतं. पारमार्थिक साधना करताना किंवा चिंतन करताना मला स्वामीजींच्या आठवणी सकटच ते सगळं होतं. त्या अर्थी तुम्हालाही तसं होतं हे मला माहितीये. त्यामुळं ही प्रार्थना तर चांगलीच आहे, आपण माझ्याबरोबर सदैव असावं ही प्रार्थना, पण तसा मी तुमच्याबरोबर असणारच आहे हे मी तुम्हाला अगदी निश्चित सांगतो. खूप चांगला प्रश्न होता. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।